वयम गोष्टी। सदाशिव सैनिक होतो। मूळ कथा शरदिंदू बंदोपाध्याय। अनुवाद वसुधा पंडित। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली ही गोष्ट आहे। सदाशिव नावाचा एक खेड्यात राहणारा मुलगा मामा मामीच्या जाचाला कंटाळून घर सोडून निघाला। आई वडील बिचारे कधीच मरून गेले होते। मामीच्या तोंडच्या शिव्यांची आणि शिळ्या चटणी भाकरीची फार लहानपणापासूनच सवय होती सदाशिवला। पण तो तरी किती सहन करणार। एक दिवशी आपल्या छोट्या मैत्रिणीला
सॅम्पल कंप्लीट रेडी टू कंटिन्यू।